चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याचा विस्माने दिला सल्ला। 25 सप्टेंबर रोजी इथेनॉल निर्मितीबाबत वेबिनार आयोजित करण्यात आला होता। त्याचे स्वागत व प्रस्ताविक प्रसंगी विस्माचे अध्यक्ष श्री बी ठोंबरे यांनी केंद्रीय अन्न नागरी पुरवठा महासचिव साखर यांना महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या वतीने आश्वासन दिले की यावर्षी अपेक्षित 105 लाख टन साखरेपैकी किमान 10 लाख टन साखर आम्ही इथेनॉल निर्मितीकडे वळवू, त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी करण्यास मदत होईल। ऊस FRP साखरेची किंमत, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइलची असणारी किंमत या साऱ्याचा विचार करून इथेनॉलला चांगला दर देण्याबाबत सरकारचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेबिनारमध्ये विस्माशी बोलताना सांगितले। काही दिवसांपूर्वी विस्माने मंत्री गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर हे मुद्दे मांडले होते। याबाबत बोलताना विस्माचे अध्यक्ष बी ठोंबरे म्हणाले की यंदा साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढेल। ज्यादा साखर निर्मितीमुळे कारखाने अडचणीत येऊ शकतात, पर्यायाने कारखानदारही अडचणीत येऊ शकतात। या साऱ्याचा विचार करता अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करणे हा चांगला पर्याय आहे। साखरेचा वापर इथेनॉल, इतर केमिकल्स, बायो CNG साठी केल्यास साखर उद्योग स्वावलंबी होईल। त्यानुसार सकारात्मक पावले विस्माने उचलली आहेत। राज्यात 108 कारखान्यांकडे डिस्टलरी आहेत। त्यांच्याकडून 25% ऊसाचा रस शुगर सिरपच्या माध्यमातून डिस्टलरीकडे थेट पाठवून इथेनॉल निर्मिती करणे शक्य आहे। ज्या कारखान्यांकडे डिस्टलरी नाहीत मोलॅसिस विकू शकतात। शिवाय बी हेवी व शुगर सिरप इथेनॉल निर्मितीसाठी वापरून तब्बल 20 लाख टन साखर उत्पादन कमी करता येईल, अर्थात 15% साखर उत्पादन कमी होऊ शकते असे विस्माचे म्हणणे आहे। गोदावरी साखर रिफायनरी आणि सोमय्या ग्रुपने 35% शुगर सिरप वापरून इथेनॉल निर्मिती केली आहे। हा प्रयोग राज्यातील सर्व कारखान्यांना शक्य आहे।